श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज आपण 81वा श्लोक बघणार आहोत. मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिता निहिंसा आहे. समर्थांचा मत्सर हा शब्द बरेच वेळा आलेला आहे की मत्सर होऊ नये. मत्सर हा शत्रू असा आहे की आपण ज्याचा मत्सर करतो त्याला त्याची दादही नसते पुष्कळ वेळेला, परंतु मत्सर करणारा जो आहे तो मात्र त्याच्या नावाने जळत असतो उगीच. या मच्छराचा काहीही फायदा नाही, त्याच्यापासून काही मिळतही नाही, फक्त त्या मच्छर करण्याने ह्याची शांती ढळते. तो अखंड त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो ज्याच्याचं मच्छर करतो त्याच्याकडे. तो काय करतो आहे, कुठं जातो आहे, त्याची प्रगती कशी होते, काय होते, वस्तू त्या प्रत्येकाने आपल्याकडे लक्ष ठेवावं. आपलं जीवन कसं चाललेलं आहे, आपले आचार विचार कसे आहेत, साधक असेल तर आपली साधनेत प्रगती होते आहे का नाही, हे सगळं बघायचं सोडून मत्सर जो आहे हा उपयोगी नाही. म्हणजे इथं देखील ते मनाला सांगतायत. हिथं आता साधक आहे मन, पण तरी देखील त्या ठिकाणी ते मनाला म्हणतायत, मत्सरे नाम सोडू नको हो. हे मना, तू नामाचा मत्सर करू नकोस. नामाचं महत्त्व सर्वजण वर्णन करतायत. समर्थाने देखील नामाचं वर्णन पुन्हा पुन्हा केलेलं आहे. त्याचं महत्त्व काय आहे सांगितलेलं आहे, त्याचा परिणाम काय होतो ते सांगतायत. ह्या 205 श्लोकामध्ये काही गोष्टी पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला वाटेल ही पुनरावृत्ती आहे सारखी, पण त्याला इरज नाही आहे. परमार्थात खूप ठिकाणी असं आहे, कारण ते म्हणतात तसं सेविलेची सेवावे, अन्न ध्यान धरिलेची धरावे. जे जे काही करतोय ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, एकदा करून चालणार नाही. जसं एकदा जेवून चालत नाही, दुपारी जेवलो तरी परत संध्याकाळी जेवतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाचा विचार आहेच. हे जसं पुन्हा पुन्हा लागतं तसं परमार्थामध्ये पूर्ण अवस्था प्राप्त होईपर्यंत जी साधन आहे ती नित्य नियमाने अखंड करावीच लागते. आणि पूर्ण झाल्यानंतर देखील जी साधनं आपण आत्तापर्यंत केली आणि पूर्णत्वाला आलो ती साधनं सुटत नाही. पडिले वळणं इंद्रिय असं कळा तो ध्यान करतच राहतो, नाम येतच राहतं. सहजच नामा सवय लागलेली आहे मनाला, चित्ताला, नाम घ्यायची ते येतच राहतं. पण त्याच्या आड जो आहे हे मत्सर येतो. म्हणून त्यांनी मनाला म्हटलं आहे, मत्सरे नाम सांडू नको, नामाकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. उलट काय कर, अति आदरे हा निजध्यास राहो. उलट त्या नामाबद्दल अत्यंत आदर ठेव, पूज्यभाव ठेव. नाम हे आपल्याला तारून नेणारं आहे असा भाव त्या ठिकाणी असू दे, म्हणून अत्यंत आदराने काय कर, हा निजध्यास राहो. अत्यंत आदराने एकदा नाम घेतलं, एक माळ उडली, आता पुन्हा दिवसभर काही करायचं काम नाही असं नाही आहे. त्या नामाचा देखील ध्यास लागला पाहिजे, निजध्यास अंतरामध्ये सारखा त्याचा ध्यास धरला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास धरला की हळूहळू आपल्याला ते स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे ज्या स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे, जीवाला जायचं आहे, तिकडं जाण्यासाठी नाम हे साधन आहे. त्यामुळे त्या नामाला तू धर, त्याच्यापाशी आदर ठेव आणि अतिशय पूज्य भावाने त्याचा ध्यास धर. कारण काय आहे ते तिसऱ्या चरणात म्हणतात, समस्तांमध्ये नाम हे सार आहे. 75व्या श्लोकात देखील त्यांनी तेच सांगितलं आहे, समस्तामध्ये सार साचार आहे, तो चरण इथं पुन्हा जवळजवळ आलेला आहे. की सर्व साधनांच्यामध्ये अनेक साधन आहेत, काही बहिरंग साधन आहेत, काही अंतरंग साधन आहेत. ते अनेक साधनामध्ये नाम ही जी अंतरंग साधन आहे ही सारभूत आहे, तिला तू दूर ठेवू नकोस. ते अत्यंत सन्निध पाहिजे, अखंड साधना पाहिजे. म्हणून समस्तामध्ये नाम हे सार आहे. आणि दुजी तुळणा तुळिताही न साहे, मग नामाच्या ऐवजी दुसरं काही केलं तर, असं जर कोणी म्हणायला लागलं, त्याच्याशी तुलना करायला लागलं, तर ते म्हणते त्याच्याशी तुलना करताना तुलना करायला एकही गोष्ट अशी नाही आहे की जी त्याच्याशी तुलन करता येईल, इतकं नामाचं महत्त्व आहे. इथंही आता लक्षात ठेवायला पाहिजे, नाम असा अर्थ नाम घेता 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 हळूहळू ध्यानामध्ये गेलं पाहिजे. ध्यानाचा विचार, ध्यान हा शब्द फार वेळेला आलेला नाही आहे. इथं मनाचे श्लोक हा विषय आहे, मना बोध आहे, मनाला बोध केलेला आहे. ध्यानामध्ये मनाचा लयच करायचा आहे, पण तिथं जाईपर्यंत मनाने काय करायला पाहिजे हे याच्यामध्ये जास्ती सांगितलेलं आहे. म्हणून मनाला ते म्हणत आहे तू नामाला धर, नामाला धरता धरता तू त्या ठिकाणी जाशील. म्हणून तुझी तुलना, दुसरी तुलना करायची असं म्हटलं, न साहे करता येतही नाही आणि ते त्याला सहनही होत नाही, इतकं त्याचं महात्म्य आहे. म्हणून ह्या श्लोकात म्हणतात ते, मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज ध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळणा तुळिताही न साहे. जय जय रघुवीर समर्थ.